ख्रिस्त मवाला भाउस अनबिहनेस तुम्हाला आखे साला प्रभु सुने नामा प्रेमी सलाम। आज आपले ऐकू देवनी गोठ भाग 43 मंडळीनी सुरुवात। जदव ईसू सरगमा मागास गे तद्व चेला ईसूनी सांगेल तिसा यरुसालेममा रहनात। विश्वासी तठ कायम प्रार्थना करूलासाठी गोळा होय हतात। दरवरीस कापणीना 50 दिस मागून यहुदी लोका एक खास दिस मान हतात, जेला 50 माना दिस ईसा सांग हतात। 50 माना दिस यो समय हता जदव यहुदी लोका कापणीना सन तरीके उजव हतात। दुने भर ना यहुदी लोका यरुसालेम मा इहन 50 माना दिस उजव हतात। ये वरीस 50 माना दिस ईसू सरगमा मागास गे तेना लगभग एक अठवाडे मागून आनेल हता। जदव अख्खा विश्वासी एक जागावर गोळा हतात, अचानक जे घरमा ते गोळा हतात ती एक धुगानी वायदून वाराने जिसा आवाज कन भराय जी गे। अन मागून इस्तोने जिसे जी बी आखे विश्वासी ने डोकीवर आनी ते आखा पवित्र आत्मा कन भरपूर हुईनात। अन ते आखा दुसरे भाषा में बोलूला लागनात। जदव यरुसलेम ने लोका ही यो आवाज ऐका तद्व काय हुई रहना हा ती जानूला साठी एक टोळा गोळा हुईना। जदव लोका ही विश्वासी सहला देवना मोठला काम विषय सांगता ऐका तद्व ते हाला नवाई लागना काय ते ये गोटी पदरने भाषा में ऐकी रहना हात। कोडेक लोकासी चेला साहवर दारू ने नशामा आहात ईसा गुना लावा, पण पितर ने उबा हुए हुन तेहाला सांगा मानी गोट ऐका ये लोका माजेल नी आहात, यी त भविष्यवाणी पूरी हुईलानी जी योएल परबोधक कन देवनी सांगेल हती काय सेले दिसमा मा माना आत्मा उबरी दिन। इस्रायल ना लोका ईसू एक मानुस हता जेनी देवनी शक्ति कन बहु प्रकार ना पवित्र धार्मिक निशानी आन चमत्कार करेल हतात, जे तुम्ही हेरेल आहात अन जानता हास पण तुम्ही तेला कुरुसवर चढवी दिदा। अन ईसू मरी गे पण देवनी तेला मरेल माहून जीवता करी दिदा, यी त भविष्य पूरी हुईलानी गोट आहा काय तू तुने पवित्रला कबर मा कुहू देस नीही। आम्ही ये गोटना साक्षी आहाऊ काय देवनी ईसूला फिरीवार जीवता करेल आहा। आता ईसू देवने जेवने कडून बिराजमान आहा। अन जिसा तेनी वचन दियल हता तिसाज तेनी पवित्र आत्माला दवाडेल आहा। जे वस्तु आता तुम्ही हेरनास अन ऐकी रहनास ती पवित्र आत्माने लिदे आहा। तुम्ही आज ईसूला कुरुसवर चढवी दिदा पण यी गोट खरी हा काय देवनींच ईसूला प्रभुने मसी बनवावेल आहा। जे गोटी पितर सांगना ते गोटी ऐकी होऊन आखा खरेखर रीते प्रभावित होईनात। येसाठी तेही पितर अन दुसरे प्रेरित सहला सोदा भाइयो आम्हाला काय करूला जुईज। पितरनी तेहाला जवाब दिदा आखेला पदरना मन बदलूला पडील। अन ईसू ख्रिस्त ने नाव कन बाप्तिस्मा लेवला जुईज तहा तुमना पाप माफ हुई सकतील, तो तुम्हाला ते पवित्र आत्माना दान पण दिल। पितरने जी सांगा तेवर 3000 लोकांनी विश्वास करा अन ते ईसूना चेला बनी गेत। तेही बाप्तिस्मा लिदा अन यरुसालेमनी मंडळीना सभ्य बनी गेत। चेला कायम पवित्र शिक्षणला ऐकत आखा ही हारीज रह हतात, ने हारीज खा हतात, ने हारीज प्रार्थना कर हतात, ते हारीज मंडळीमा देवनी स्तुति कर हतात। निजी काही तेहने पासी हता ते एक दुसरेला दे हतात। ते आख्खा एक दुसरेनं ध्यान राखत हतात, रोजला बहुविश्वासी बन हतात। बायबलनी एक गोट प्रेरितोना कृत्य बीजू अध्याय।